प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकाला। चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला। जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निज बोध सांगे सद्भक्ति भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकाला। अनंत माझे अपराध कोटी न आणे मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला। काही मला सेवन ही न झाले तथापि तेणे मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला। आता कसा हा उपकार फेडू हा देह वाळून दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला। जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा से भार निरंजनाला नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला। विसरू कसा मी गुरुपादुकाला।
निसर्गामध्ये वर्षा ऋतूची चाहूल लागली की अवघ्या साधक विश्वाला ओढ लागते ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या दर्शनाची आणि त्याचबरोबर त्यानंतर येणाऱ्या या परममंगल पावन अशा गुरुपूजन सोहळ्याची। जसजशी गुरुपौर्णिमा जवळ येत असते तसतसे आपल्या सर्वांचे आपल्या सद्गुरूंविषयीचे भाव उत्संबळून येत असतात। सद्गुरूंच्या अनेक आठवणी मनामध्ये साठवून येत असतात। त्यांच्याकडे पहिल्यांदा आलो तेव्हापासून ते आतापर्यंतचे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। आपल्या सगळ्यांच्या मनातील अशा भावांचं प्रातिनिधिक प्रकटीकरण म्हणजे आजचं गुरुस्तवन। का बरं आपण आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचं स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांचं गुरुस्तवन करतो। एका अभंगामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दावी अली माझी मज। सद्गुरु काय करतात तर आपल्यासारख्या साधकांवर ते कृपा करतात। त्यांच्या सभोवताली असणाऱ्या प्रेमाने विश्वासाने श्रद्धेने त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांवर ते कृपा करतात। त्यांच्याकडे आपण जसे आलो तसा ते आपला स्वीकार करतात आणि आपले कल्याण व्हावे हीच एक इच्छा मनी धरून सर्वोच्च आनंदाचा मार्ग खुला करून देतात। सद्गुरूंची ही कृपा ही अनुग्रह हा अपेक्षारहित असतो। त्या बदल्यात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ते आपल्याकडून ठेवत नाहीत कारण कृपा करणे हा त्यांचा स्थायी भावच असतो। तसंच सद्गुरु कृपा ही अविरत सतत होणारी असते। ज्याप्रमाणे सूर्याच्या ठाई त्याचा प्रकाश असतो त्याप्रमाणे तसंच ही कृपा सर्वांकरता समान असते। ज्याप्रमाणे नदीचं प्रवाही असणं हे सर्वांकरता सारखंच कल्याणकारक असतं त्याप्रमाणे सद्गुरु कृपा ही त्यांच्या ठाई नतमस्तक होणाऱ्या सर्वांवर समान असते। सद्गुरु कृपा करतात म्हणजे करतात तरी काय, तर नामदेव महाराज म्हणतात निज वस्तू दावी अली माझी मज, पुढे ते असं म्हणतात माझे रूप मज दावी एले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, डोळीयांचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे, आपल्याकडे आलेल्या शिष्याचे साधकाचे पारमार्थिक कल्याण व्हावे ह्या हेतूने स्वामीजी आपल्याला परमज्ञान आत्मज्ञान याची ओळख करून देतात. स्वामीजींकडे येण्याआधी आपल्या ज्ञानाच्या कल्पना त्या काही वेगळ्याच असतात. आपले लौकिक शिक्षण, त्यात एखाद्या विषयामध्ये असलेली आपल्याला सखोल माहिती, एखादी कला संपादन असणे, माहीत असलेले वेगळे सिद्धांत किंवा विज्ञान, या सगळ्यालाच आपण ज्ञान समजत असतो. खरे तर परमार्थाच्या दृष्टीने हे सगळे अज्ञानच. स्वामीजींनी केलं काय तर या व अशा अनेक अज्ञानमूलक गोष्टी दूर करून खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली. भावाच्या प्रेमाच्या या दरबारात स्वामीजींनी शुद्ध परमार्थाचा विचार अतिशय सुस्पष्टपणाने सहज सोपा करून सांगितला. वेद उपनिषदे विविध शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितलेले अध्यात्मशास्त्र जे ज्ञानोबांनी तुकोबांनी आणि समर्थांनी सांगितलं ते अत्यंत शुद्ध स्वरूपात स्वामीजींनी आपल्याला उलगडून दाखवलं. कुठेही भोंगळपणा नाही, अंधश्रद्धा रूढी यांना थारा नाही, अत्यंत बुद्धिनिष्ठ तर्कशुद्ध आणि मूलगामी असं जीवन परिपूर्ण करणारं परमार्थशास्त्र त्यांनी सांगितलं. जीवनाच्या यशस्वीतते सार कशात आहे हे त्यांनी आपल्या अनुभवसिद्ध वक्तृत्व शैलीने आपल्याला पटवून दिलं. एका आदर्श परिपूर्ण तृप्त जीवनाचा प्रत्यक्ष वस्तुपाठ त्यांनी स्वतःच्या जीवनाच्या रूपानं आपल्या समोर ठेवला आहे. अत्यंत कृपाळूपणाने त्यांनी त्या पूर्णतेपर्यंत कसं पोचायचं याची साधनाही आपल्याला शिकवली आणि पुन्हा पुन्हा सांगत राहिले आहेत. आपल्या बरोबरचे होऊन आपली मानसिकता आपल्या भावना लक्षात घेऊन साधन मार्गावर उन्नयन कसं करावं हे ते आपल्याला शिकवत राहिले आहेत. संत ते उदार कृपेचे सागर तयांचे उपकार कायवानू, इच्छिती कल्याण देती आत्मधन मज रात्रंदिन सांभाळीती. मी पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडे आलो ते मंगलशी लग्न ठरल्यानंतर. स्वामीजींकडे येण्याआधी मी काही एक सामाजिक काम करत होतो, त्या कामाच्या अनुषंगाने समाजातील आणि विशेषतः धार्मिक क्षेत्रातील काही अनुभवांमुळे सद्यस्थितीमध्ये कोणी एक व्यक्ती सद्गुरू म्हणून कार्य करीत असेल असे मला काही वाटत नव्हते. पूर्वसंस्कारांमुळे कोणा एका व्यक्तीला सद्गुरू म्हणून स्वीकारणे, त्यांच्या पायावरती नतमस्तक होणे हेही खूप अवघड वाटत असे. स्वामीजींकडे यायला लागल्यानंतर स्वामीजींना एकदा ही माझी मनसी सांगितली आणि त्यांना विचारले की अशा वेळेस मी काय करावे. स्वामीजी त्यावेळेस म्हणाले की असे बघ की सततपणे पडणाऱ्या पाण्याच्या धारेमुळे मोठमोठाले खडक सुद्धा फुटतात, त्यांचा आकार बदलतो. पाण्याच्या नदीच्या नित्य प्रवाहाने पाण्यातले दगड आपले कंगोरे टोकदारपणा सोडतात. इथे तर आपल्या संप्रदायातील पूर्वसुरींची कृपा अखंड बरसत आहे, त्यामुळे आपल्यामध्ये बदल तर नक्की होणार. आपण करायला काय पाहिजे तर केंद्राला घट्ट धरून राहायला हवं, केंद्रातील आपल्या उपस्थितीत नियमितता असायला हवी. याच भावनेने आपण केंद्रात येतो, सद्गुरुमुखातून श्रवण करतो. या श्रवणातून चिंतनातून सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेतून सद्गुरू सन्निध राहायचा प्रयत्न करतो. या सगळ्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतात. आयुष्याचं ध्येय प्राथमिकता बदलायला सुरुवात होते. परमार्थपूरक अशा गोष्टींचा प्राधान्याने विचार करायला सुरुवात होते. कसे होतात हे बदल ऐकूया सद्भक्त सौ अस्मिता शेठ हिच्याकडून. सद्भक्त सौ अस्मिता ही आपल्या केंद्रात येणाऱ्या सद्भक्त दिनेश शेठ यांची पत्नी आहे.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री समर्थ सद्गुरु स्तवन करताना म्हणतात जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू तुझी येन अभयंकरे अनावर माया हे वोसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळो न जाय. विश्वाला भरून उरणारा विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष मोक्षाची विजय पताका आणि दीनांचा मित्र असा जो सद्गुरू त्याचा जय जयकार असो. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो त्याप्रमाणे सद्गुरूंचा अभयहस्त ज्याच्या मस्तकी राहतो त्याची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर असलेली अनावर माया नाहीशी होते. सद्गुरूंच्या स्तवनाने आपले अंतःकरण शुद्ध पवित्र निर्मळ होत असते. यावर्षी ही संधी स्वामीजींच्या कृपेनेच प्राप्त झाली आहे. पूजनीय स्वामी मकरंदनाथांची प्रथम भेट अजूनही माझ्या स्मरणात आहे. आमचा पाहण्याचा कार्यक्रम होता आणि अचानक रस्त्यात पूजनीय स्वामीजी भेटले. त्यांना दिनेशनी रस्त्यातच वाकून नमस्कार केला. त्यापाठोपाठ मीही नमस्कार केला. स्वामीजींनी ही कोण विचारल्यावर सायलीने दिनूदत्ताला दाखवायला आणली आहे असे सांगितल्यावर छान म्हणाले. हीच माझी स्वामीजींची प्रथम भेट. नोव्हेंबर 2005 साली पूजनीय स्वामीजी व पूजनीय सौ मधुरा मावशीच्या पावन उपस्थितीत आमच्या लग्नाचा मंगल सोहळा पार पडला. त्यावेळी स्वामीजींनी तुमचा प्रपंच तर उत्तम होवोच, पण तुमचा परमार्थ देखील उत्तम होवो, फेब्रुवारी 2006 साली पूजनीय स्वामीजींनी अनुग्रहित केले. त्यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, तू खूप भाग्यवान आहेस, तुझे पहिले सद्गुरू श्री महाराजच आहेत, नंतर मी. त्यावेळी वाटले, आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, म्हणूनच तर श्री महाराजांनी आपल्याला स्वामीजींच्या हाती सुपूर्द केले आहे. साधू दिसती वेगळ आले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळोनी एकची झाले देहातीत वस्तू. माझ्या माहेरी श्री गोंदवलेकर महाराजांची उपासना नित्यनेमाने चालते, त्यामुळे परमार्थाची तोंडओळख होती. स्वामीजींचा अनुग्रह झाल्यानंतर साधनेची नेमकी दिशा मिळाली आणि परमार्थाचं शुद्ध ज्ञान असणारं दालन खुलं झालं. मार्च 2007 साली आमच्या जुन्या घरी पूजनीय स्वामीजी सौ मधुरा मावशीसह पाद्यपूजेसाठी आले होते. त्यावेळी बोलताना म्हणाले, परमार्थ करण्यासाठी म्हणून आपण काही एका धैर्यानं राहायला पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. जो प्रपंच व्यवस्थित करेल तोच परमार्थातही यशस्वी होईल. आपल्या जीवनात आपण समाधानाचीच निवड करावी, कारण समाधानामध्येच सुख शांती निश्चिंतता आहे. एकदा पूजनीय स्वामीजींबरोबर आळंदीला माऊलींच्या दर्शनाला जायचा योग आला. माऊलींचे दर्शन आणि तेही प्राणप्रिय अशा सद्गुरू माऊलीबरोबर, म्हणजे हा तर दुग्ध शर्करा योगच. पूजनीय स्वामीजी व सौ मधुरा मावशी आमच्या बरोबरच कारमध्ये होते. जाताना गाडीत किशोरीताई आमोणकर यांच्या आवाजातील अवघा रंग एक झाला ही सीडी लावली होती. त्यातील बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव हा अभंग ऐकताना स्वामीजी अगदी रंगून गेले होते. तेथे गेल्यावर माऊलींच्या दर्शनानंतर सर्वांनी मिळून ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील काही ओव्यांचे वाचन केले. परंतु झाले असे होते की आळंदीला जाताना आम्ही थोडासा रस्ता चुकलो आणि त्यामुळे तेथे पोहोचायला आम्हाला 15 ते 20 मिनिटे उशीर झाला. मला या गोष्टीचे फार वाईट वाटत होते. स्वामीजींचा 1-1 मिनिट एवढा मौल्यवान असूनही आमच्या चुकीमुळे त्यांचा एवढा वेळ वाया गेला होता. म्हणून मी स्वामीजींना म्हटलं, आमच्यामुळे आपला बराच वेळ वाया गेला स्वामीजी. तर पटकन म्हणाले, अगं असं काही वाटून घेऊ नकोस, त्यामुळे आपल्याला जास्ती वेळ एकत्र मिळाला असं समज. आणि तसंही दिनेशला सासरवाडीला जायची सवय असल्यामुळे तो चिंचवडच्या बाजूला वळला असा विनोदही त्यांनी केला, त्यामुळे माझ्या मनावरचा ताण कुठल्या कुठे पळून गेला. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह अॅटिट्यूडने कसे बघायचे हेच स्वामीजींनी यातून शिकवले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु हा साधकासी साह्य, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुभत असे. खरोखरच ही गुरुमाऊली साऱ्या साधकांचा सदैव सांभाळ करत असते याचा अनुभव 2009 साली आम्हा उभयतांना आला. तो काळ थोडासा कठीण होता, पण पूजनीय स्वामीजींनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यामुळे त्याही परिस्थितीत अत्यंत समाधानाने राहता आले ते स्वामीजींमुळेच. त्यावेळी त्यांना नमस्कार करून म्हटलं, तुम्हाला उगाच त्रास नको म्हणून तुमच्या कानावर काही घातलं नाही. यावर म्हणाले, अगं त्रासाचं काहीच नाही, उलट मला वाटतं तुम्हालाच दोघांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सर्व काही सुरळीत व्हावं. आता संसाराची जी प्रायोरिटी आहे ती गोष्ट तुम्ही मनावर घ्यायची. तुम्ही दोघंही खूप चांगले श्रद्धावान आहात, पुढेही कायम असेच राहा. माझ्याकडे वळून मला म्हणाले, तुझे आई वडीलही खूप चांगले आहेत, ह्याचं कुटुंब जसं चांगलं आहे तसंच तुझं देखील आहे. दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. जानेवारी 2010 साली आमच्या नूतन वास्तूत पाद्यपूजेसाठी स्वामीजी आले होते. त्यावेळी बोलताना म्हणाले, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. तुम्हाला कशाचीही कमतरता न पडो. माझ्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरूंना स्मरून मी तुम्हाला आशीर्वाद देतो. सर्वच संतांची कृपा तुमच्या पाठीशी आहे. स्वामीजींच्या या शब्दांनी मिळालेला आधार वर्णनात येत आहे. स्वामीजी, आपण आम्हाला आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे हे पदोपदी जाणवते. सप्टेंबर 2010 मध्ये डिलिव्हरीसाठी माहेरी जाणार होते. तत्पूर्वी बरेच दिवस स्वाईन फ्लूमुळे केंद्राला सुट्टी होती. खूप मनापासून वाटत होते जाण्यापूर्वी स्वामीजींचे दर्शन घ्यावे. आपल्या अंतःकरणात ज्या सद्वासना उत्पन्न होतात त्या भगवंत पुरवतोच पुरवतो. आम्ही दवाखान्यातून परत येत होतो. बाजीराव रोडवरती गाडी उभी केली. दिनेश औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेले. मी कारमध्येच बसले होते आणि समोर पाहते तर प्रत्यक्ष स्वामीजी व सौ मधुरा मावशी चालत येत होते. मी पटकन कारमधून उतरले. दोघांना नमस्कार केला. स्वामीजी म्हणाले, अरे आम्हाला वाटलं तू माहेरी गेलीस. मी म्हटलं, दोन तीन दिवसांनी जाणार आहे, त्यावर काही काळजी करू नकोस. सर्व काही सुखरूप पार पडेल असा आशीर्वाद त्यांनी दिला. नंतर 6 महिन्यांनी जेव्हा मी साक्षीला घेऊन केंद्रात आले आणि स्वामीजींना नमस्कार केला त्यावेळी म्हणाले, मला खूप बरं वाटतंय तू परत केंद्रात यायला लागलीस. मी म्हटलं, स्वामीजी मी दर शनिवारी केंद्रात येईन. त्याप्रमाणे अजूनही दर शनिवारी केंद्रात येण्याचे शक्यतो जमवते. तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे एकही विशेष असा गुण नाही. पण स्वामीजी मात्र पात्रापात्रता न पाहता आलेल्या व्यक्तीचा जसाच्या तसा स्वीकार करतात. आणि केवळ एवढेच करून ते थांबत नाहीत तर आलेली प्रत्येक व्यक्ती परमार्थ मार्गावर सुस्थिर कशी होईल हे देखील पाहतात. 2 वर्षापूर्वी आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही स्वामीजींना नमस्कार करायला गेलो होतो. मी म्हटलं, स्वामीजी केवळ आपल्यामुळेच सर्व काही सुरळीत आहे. त्यावर लगेच म्हणाले, अगं असं काही नाही, तुमच्या बाबतीत हे सर्व होणारच होतं. भगवंताची कृपा तुमच्यावर आहेच. स्वतःकडे कोणतेही श्रेय न घेता भगवंतांची सद्गुरूंची कृपा हाच भाव स्वामीजी कायम राखतात. माझी मात्र पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे की स्वामीजी आपण आपल्या हृदयस्थ असणाऱ्या सद्गुरूंना स्मरून आम्हा सर्व साधकांकरिता प्रार्थना करता आणि भगवंतांना त्या पूर्ण कराव्याच लागतात. आपण माझ्या आयुष्यातील जादूगारच आहात. मध्यंतरी कांचनात्याच्या साठीचा कार्यक्रम करण्याचे शेठ कुटुंबियांनी योजले. त्यानुसार सौ संगीता काकू, दिनेश आणि मी पूजनीय स्वामीजींच्या कानावर ही गोष्ट घालण्यासाठी गेलो. त्यांना अतिशय आनंद झाला. मी म्हटलं, स्वामीजी एक विनंती आहे, तुम्ही आत्याला याबाबतीत काही सांगू नका, आम्ही आत्याला सरप्राईज देणार आहोत. त्यावर अतिशय निरागसतेने, नाही मी कोणालाच काहीच सांगणार नाही म्हणाले. नंतर देखील या कार्यक्रमासंदर्भात वेळोवेळी चौकशी आणि मार्गदर्शन केले. त्यामुळेच स्वामीजी व सौ मधुरा मावशीच्या पावन उपस्थितीत हा घरगुती समारंभ सुंदररित्या साजरा झाला. साधकांच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्हीही प्रसंगात स्वामीजी किती समरस होतात हेच पहावयास मिळाले. मागच्या वर्षी साक्षीने तिला मिळालेली मेडल्स आणि सर्टिफिकेट्स स्वामीजींना दाखवायची असा हट्ट केला. त्यानुसार एकदा केंद्र संपल्यावर तिने ती स्वामीजींना दाखवली. त्यांनी प्रत्येक सर्टिफिकेट व्यवस्थित वाचले, तिचे कौतुक केले आणि हां बघूया बरं कसं दिसतं तुझ्या गळ्यात असे म्हणून स्वतःच्या हातांनी साक्षीच्या गळ्यात घातले. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचे भावही किती सहजतेने जपतात स्वामीजी. मधुरा मावशी, तुमच्याविषयी मी काय बोल.
साक्षीच्या वेळेस तुम्ही वेळोवेळी केलेली चौकशी, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ही बातमी समजली तेव्हा झालेला आनंद, की लहान असताना होणाऱ्या धावपळीमुळे माझ्या तब्येतीविषयी तुम्हाला वाटत असलेली काळजी, आणि ती मोठी होत असताना अनेकदा तुम्ही तिचे केलेले कौतुक, सगळ्याच्या सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. लग्नानंतर केंद्र परिवारात दाखल झालेल्या माझ्यासारख्या कित्येक मुलींचे आई आणि वडील बनून आपण आमच्यावर प्रेम करत आहात. स्वामीजी, आज मी जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बघते तेव्हा वाटते आपण माझ्या कल्पनेच्या, योग्यतेच्या आणि पात्रतेच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक असे कृपादान माझ्या ओंजळीत टाकलेत. आपल्या सहवासात शांती, आनंद, निश्चिंतता जाणवते. स्वामीजी, आपण आम्हाला लौकिकातील सर्व काही दिलेच आहे, पण त्याही पेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे आपण आमचा विवेक सतत जागृत ठेवता, साधनेविषयीच्या शंकांचे निरसन करता आणि अधिकाधिक साधनेसाठी प्रेरणा देता. मोठ्या स्वामीजींच्या अनेक आठवणी साधक आपल्या केंद्रात सांगतात. त्यातील एक वाक्य मला आठवते. मोठे स्वामीजी म्हणत, इथे केंद्रात येऊन जन्मभर कोणी जरी नुसते पडून राहील तरी त्याचा उद्धार सहज होईल. स्वामीजी, आपल्या सत्संगतीत आम्हा सर्वांचा उद्धार होणार याचा पूर्ण विश्वास वाटतो. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की जरा सगळ्यांनी थोडं पुढे सरकून घ्यावं, मागून येणाऱ्यांना बसायला जागा मिळेल. सद्भक्त सौ अस्मिताचे मनोगत ऐकत असताना आपलेही अनुभव असेच आहेत असे वाटत होतं. पूजनीय स्वामीजी म्हणजे केवळ प्रेम, प्रेम आणि प्रेम. विचार करताना असं लक्षात येतं की आई वडिलांपेक्षाही काकणभर जास्तच असे त्यांचे आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. आम्हा सर्वांची ते सातत्याने चौकशी करत असतात. माझ्या मुलीच्या ईशाच्या प्रगतीवर त्यांचे बारकाईने लक्ष असतं. आतापर्यंतच्या काळात आमच्या अनेक निर्णयात ते आमच्या बरोबरीने सहभागी होते. मायासारख्या अजाण सामान्य जीवाला त्यांनी आपलं म्हणलं आणि अनेक प्रसंगांमध्ये मोलाचा आधार दिला. आमच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या निर्णयात स्वाभाविकपणे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. या कामाकरता आम्हाला बाहेरगावी जावं लागणार होतं. आम्ही स्वामीजींना या संदर्भात विचारलं आणि त्यांनी हो म्हणलं. स्वामीजी आपल्याबरोबर येणार याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्या सुमारास त्यांना नुकताच घशाचाही त्रास सुरू झाला होता. एकदा असेही वाटले की त्यांना या प्रवासाचा, बाहेरील वातावरणाचा, खाण्याचा त्रास होईल. पण स्वामीजी म्हणाले की आपण योग्य ती सर्व काळजी घेऊ. आपल्या केंद्रातील सद्भक्त राजू कुलकर्णी त्यावेळेस आमच्याबरोबर होता. स्वामीजींच्या सहमतीने आणि राजूच्या मदतीने सर्व व्यवस्था पुरेशी करून आम्ही त्या गावी पोहोचलो. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुण्याला परत आलो. 2 दिवसानंतर आम्हाला असं लक्षात आलं, कळलं की स्वामीजींना घशाचा परत बराच त्रास झाला आहे. दुसऱ्या दिवशीच आम्ही दोघेही त्यांच्या घरी गेलो. आपल्यामुळे स्वामीजींना त्रास झाला याचे आम्हामुळे त्यांना खूप दुःख झाले होते. तसे बोलून दाखवताना आमचा भावनांचा बांध फुटला. त्यावर स्वामीजी असे म्हणाले की अरे, आधीपासूनच थोडासा त्रास मला होत होता, या प्रवासाने काही झाला असे नाही, त्याशिवाय आपण सर्व काळजीही घेतली होती, त्यामुळे तुम्ही याचं काही वाईट वाटून घेऊ नका. पुढे असेही म्हणाले की मी असा विचार केला की माझे भावाकरता नसतो का मी गेलो त्याच्याबरोबर, तसेच मी तुमच्याही बरोबर आलो. प्रसंगी आपल्या अनेक व्यक्तिगत गोष्टी बाजूला सारून, आपल्यासारख्यांमुळे त्यांना होणारा त्रास सहन करून आपले आधार बनून राहिले स्वामीजी. असेच प्रेम आपल्यापैकी अनेकांनी स्वामी माधवनाथांकडूनही अनुभवले आहे. येणाऱ्या प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी, आपुलकीनं केलेली विचारपूस, प्रत्येकाबद्दल असणारं निरतिशय निरपेक्ष प्रेम आणि सर्वांबद्दल विलक्षण कळवळा ही त्यांची वैशिष्ट्य होती. या प्रेमामुळेच त्यांच्याकडे अनेक युवक युवती आकृष्ट झाले आणि पुन्हा पुन्हा येत राहिले. अशांपैकीच एक स्वामीजींकडे त्याच्या लहान वयात आलेला साधक म्हणजे सद्भक्त ऋषिकेश सरदेसाई. स्वामी माधवनाथांबद्दल त्याचे काय भाव आहेत ते ऐकूया त्याच्या मनोगतातून.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. मस्ताना जोगी आया रे सोहम नाद जगाने, अलबेला जोगी आया रे अंतर शक्ति जगाने. महिमा उसकी गाये कैसे बानी रुक रुक जाए, सन्मुख उसके आए कैसे मस्तक झुक झुक जाए. वो पावन जोगी आया रे प्रभु की राह बताने. जेव्हा सद्भक्त विनयदादांनी विचारलं की तू बोलशील का, तेव्हा एकदा मन खरंतर कचरलं पण होकार निघून गेला. आणि जेव्हा लिहिण्याबद्दल विचार करू लागलो तेव्हा अनेक आठवणी मनामध्ये गर्दी करू लागल्या. वाटलं वरील म्हटलेलं भजन म्हणजे जणू स्वामी माधवनाथांचं जीवन होतं. स्वामीजींच्या आठवणींनी मन तरल झालं. आपण कुठेतरी हे कृपेचे ध्यान नीट धरून ठेवले नाही का अशी खंत सुरुवातीला होती, पण ती जाणीव जसजसं आठवू लागलो तसतशी कमी होत गेली आणि मन त्यांच्या आठवणींनी दाटून आलं. माझ्या प्रत्यक्ष स्वामी माधवनाथांबरोबरच्या वैयक्तिक आठवणी तशा कमी आहेत, पण त्या काळातील स्वामीजींच्या लीलाचरित्राचा काही भाग मला सामायिकरित्या अनुभवायस मिळाला हे माझं भाग्य. आणि आता पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या दरबारात येताना जाणवतं की तेच वैभव आणि भाग्य स्वामी मकरंदनाथ आपल्या सर्वांना वाटत आहेत. जाणवतो की उणीव असेल तर आपल्या झोळीची आहे. दोन्ही स्वामीजींची गुरुकृपा मात्र अविरत. मात्र गुरुस्तवनाच्या निमित्ताने स्वामी माधवनाथांच्या आणि त्यावेळील केंद्राच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या अनुषंगाने चिंतन व्हावे यासाठी स्वामी मकरंदनाथांनी केलेली कृपाच आहे हेही लक्षात आलं. मी स्वामी माधवनाथांकडे यायला लागलो तेव्हा आठवीमध्ये असेल. ते वय फार कळण्याचे नसेल कदाचित, पण प्रथम भेटीत त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाची खूप भुरळ पडली. त्यांचे ते नमस्काराच्या वेळेचे खोलवर डोळ्यात बघून हसणे, पाठीवरची थाप त्यांच्याकडे आकृष्ट करत राहिले. त्यांच्या नजरेला नजर देण्याला का कोणास ठाऊक एक आदरयुक्त भीती वाटायची. त्यांची नजर खूप प्रेमळ आणि आश्वासक होती. तरीही त्यांची प्रत्येक कृती अतिशय डौलदार आणि रेखीव असे. साधं ते त्यांच्या हातरुमालाची घडी करताना इतके मन लावून करायचं की वाटायचं की पाहत राहावं. कधीकधी दुपारच्या वेळी केंद्रात जायचो तेव्हा एकच्या सुमारास स्वामीजी केंद्रात येऊन बसायचे. काही हलके चेष्टामस्करीयुक्त बोलायचे, मध्ये काही सुंदर अर्थपूर्ण विवेचन करायचे. हे सर्व अनौपचारिक वातावरणात. त्यावेळी आल्यावर प्रथम मात्र ते कोणाशीही न बोलता एखाद्या लहान मुलाप्रमाणे निरागस्तेने पूर्ण एकाग्रतेने दासबोध अथवा ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या सुवाच्य अक्षरात लिहून काढीत. ते लिहित असताना त्यांना बघण्यात मोठी मजा येई. ते झालं की ती वही बाजूला ठेवून हरी हरी असं म्हणत आणि म्हणायचे आनंद आहे, सगळीकडे आनंद भरलाय असं म्हणत काही संभाषणाला सुरुवात करीत. तेव्हा वाटे किती सहज आहे आनंद. स्वामीजींनी प्रत्येकाच्या पदरामध्ये आनंदाचं दान दिलं. मोठ्या कृपाळूपणे त्यांनी मला अनुग्रहित केलं तो दिवस अजून आठवतोय. मी जेव्हा अनुग्रहासाठी पोचलो तेव्हा अनावधानाने सर्व गोष्टी बरोबर आणल्या नव्हत्या. तिथं जिन्यामध्ये सद्भक्त गजानंददा भेटले. त्यांनी प्रेमाने विचारलं की काय काय आणलंयस. उदबत्तीचा पुडा राहिला होता तर त्यांनी तो स्वतःकडचा दिला. अनुग्रहाच्या वेळीचं स्वामीजींचं रूप पूर्ण वेगळंच भासलं. ते एका वेगळ्या स्तरावर होते ते त्याही वयात जाणवलं. मी एकटाच अनुग्रहासाठी आलो होतो आणि जरा गोंधळून गेलो होतो. अनुग्रहाच्या वेळी मी नारळ शेंडी माझ्याकडे ठेवून दिला तर मोठ्या प्रेमाने घरच्या शिस्तप्रिय आजोबांसारखं सांगितलं की नारळ देताना नेहमी शेंडी देणाऱ्याकडे करायची. अजून सुद्धा नारळ कोणाला देताना स्वामीजींच्या त्या वाक्याची आठवण येते. त्यानंतर नजीकच्या काळात रविवार सकाळच्या ध्यानामध्ये त्यांच्या असीम कृपेने ध्यानाचा काही आनंद मिळाला. नंतर केंद्र संपल्यावर स्वामीजींना नमस्कार केला तर त्यांनी बच्चा म्हणून पाठीवर प्रेमाने हाक मारली, थाप मारली. आजही तो कृपेचा स्पर्श आठवून मन भरून येतं. मी तसा नवीन होतो पण स्वामी माधवनाथांबरोबर बारामती, पावस, सज्जनगड आणि आळंदी आनंद यात्रांमध्ये सामील होण्याचं भाग्य लाभलं. सज्जनगड यात्रेच्या वेळी अक्का स्वामी मंदिरामधील सकाळचं ध्यान आणि संध्याकाळचं समर्थ समाधी समोरील निरोपाचे प्रवचन अजून आठवतंय. जणू समर्थांसमोर समर्थच ज्ञानेश्वरी सांगत आहेत असे दृश्य होते. समर्थ आणि ज्ञानोबा कसे एक आहेत हे ते विलक्षण प्रेमाने समजावून सांगत होते. तोच भाव आळंदीला असायचा. वारकरी आणि धारकरी संप्रदाय कसे एक आहेत हे प्रत्ययपूर्वक सांगण्यावर त्यांचा कायम भर असे. असे वाटते की साक्षात समर्थ आणि ज्ञानोबांनीच या आपल्या शिष्योत्तमाला दोन्ही संप्रदायांची सांप्रत काळी काळजी वाहण्याची जबाबदारी दिली आहे. एका आळंदी यात्रेवेळची गंमतशीर घटना आठवते आहे. समाधी दर्शनानंतर नृसिंह सरस्वती महाराज मठामध्ये प्रवचन आणि काही अजून कार्यक्रम असायचा. त्याकाळी रामायण सिरियल जोरात चालू होती. आजकाल सारखे टीव्ही चॅनल्सची बजबज नव्हती आणि मालिकेमध्ये सोज्वळपणा होता. तेव्हा कार्यक्रम झाल्यावर तिथे लगेचच मालिका दाखवण्याची व्यवस्था केली होती. खूप मजा वाटली. स्वामीजींबरोबर रामायण बघताना पडद्यावरच्या रामचंद्रांपेक्षा सर्वांचं लक्ष मालिका बघणाऱ्या रामचंद्र आणि सीतामाईंवर, म्हणजे स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंवरच जास्त होते. स्वामी माधवनाथांनी कधी भोंगळ पर्वार्थ सांगितला नाही, मात्र तर्कशुद्धता पाया असला तरी भावविरहित आणि कोरडा तर्कटपणा त्यांना कधी रुचला नाही. रामनवमीच्या दिवशी रामविजय पोथी पारणाच्या वेळी त्यांची भावविभोर आणि अश्रुंचा संतत अभिषेक करणारी मूर्ती आठवते. एकदा एका सत्संगात कोणीतरी तर्कट व्यक्तींनी तुकोबांना नेण्यास खरंच विमान आलं होतं का असा चमत्कारिक प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले नक्कीच आले होते, आणि मिश्किलपणे म्हणाले आपली योग्यता तेवढी झाली तर आपल्यालाही घ्यायला जरूर पुष्पक विमान येईल. तेव्हा खूप आशा पिकला. अतिशय नर्मविनोद बुद्धींनी त्यांनी तो प्रश्न परतावून लावला होता. पण त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रेमाने तुकोबा व इतर संत काव कसे मोठे आहेत आणि आपण बुद्धीचे फाटे न फोडता त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण आपली साधना केली पाहिजे याचे अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले. अनावश्यक आणि किचकट प्रश्नानं ते म्हणत आपण कोण टिकोजीराव लागून गेलो, संत ऋषीमुनी यांनी जे सांगितलंय ते ऐकावं, हे ऐकलं की मनात नीट खुणगाट बसायची. स्वामी माधवनाथ नेहमी केंद्रातल्या सर्व संत तसबिरींकडून बघून म्हणायचे या सर्व संतांचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. रविवारी सकाळी ध्यानानंतर अध्यात्म मंगलधाममध्ये स्वामीजी नेहमी म्हणायचे की स्वर्गातून प्रत्यक्ष देवगण ऋषीमुनी हे पाहून आनंदित होत असतील. त्या देवांचं नक्की उमजायचं नाही, पण त्यावेळी स्वामीजी प्रत्यक्ष भूदेवच वाटायचे आपल्या सर्वांना. आता गणेशपुरममध्ये स्वामी मकरंददादांच्या सान्निध्यात आपण सर्वजण हाच आनंद अनुभवत असतो. स्वामी माधवनाथ कधीकधी म्हणायचे की मला श्रीधर स्वामीजींनी सांगितलं आहे की समर्थ संप्रदायावरही लक्ष ठेव. ते खरंच होतं असं वाटतं. एक छोटीशी आठवण आहे. एका दुपारी सुट्टीच्या दिवशी मी माया अपार्टमेंटमध्ये केंद्रात ध्यानाला गेलो होतो. केंद्रात एकच व्यक्ती ध्यानाला बसली होती. मीही पुरुष वर्गाच्या बाजूस खांबामागे ध्यानाला बसणार तेव्हाच स्वामीजींची तेजपुंज केशरी लुंगी आणि उपर्ण लिहिलेली मूर्ती शांतपणे आत आली. ती व्यक्ती जी ध्यानाला बसली होती ते म्हणजे समर्थ भक्त कैलासवासी सुनील चिंचोळकर होते. स्वामीजींनी त्यांना समर्थांची अंतरंग साधना सोहोमयुक्त कशी होती हे प्रेमाने समजावले आणि त्यांना ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर स्वामीजींनी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं त्यांच्या डोक्यावर भूमध्यावर हात ठेवून त्यांना ध्यानात स्थिर केले. स्वामीजींचं ते रूप आणि तो सोहम ध्वनी अजून आठवतो आहे. स्वामीजींनी किती भाग्यवंतांना हे अलौकिक दान दिले याची गणती नसेल. मला त्या घटनेची आठवण झाली की नेहमी ती महाभारतातील मुंगसाची कथा आठवते. त्या पवित्र यज्ञभूमीवर केवळ लोळण घेतल्याने त्याचे अंग सुवर्णमय झालं होतं. स्वामीजींच्या सान्निध्यात असे काही क्षण काही प्रसंग त्यांच्या कृपेने आपल्या सर्वांना मिळाले आहेत. ते आपल्या आयुष्यात परिस्पर्श करून गेलेत. केंद्रात पूजनीय बेलसरे महाराज किंवा पूजनीय अनंतराव आठवले आले असतानाचे प्रसंगही आठवतात. पूजनीय अनंतराव आणि स्वामीजींचे संवाद खूप मजेदार असायचे. पूजनीय अनंतराव स्वामीजींसमोर खूप मिश्किल पण शांत असायचे. स्वामीजी त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करायचे आणि पूजनीय अनंतरावांचा भाव आपण असताना मी अजून काय सांगू असा असायचा. पूजनीय बेलसरे महाराज अध्यात्म मंगलधाममध्ये आले असताना खूप वृद्ध अनुभव होता. पूजनीय बेलसरे महाराजांची ती शांत आणि प्रेमळ मूर्ती, दोघे हातात हात घेऊन बोलत होते. बेलसरे महाराज तुम्ही सगळे किती भाग्यवान आहात हे वारंवार श्रोत्यांना समजावून सांगत होते. स्वामीजींची थोरबी या अशा प्रसंगातून अनुभवायला मिळाली. या सर्व कालखंडात केंद्रातील सर्व साधक स्वामी मकरंदनाथांकडे एक आधारस्तंभ म्हणूनच बघायचे. आमच्यासारख्या छोट्यांसाठी सर्व दादा लोकांमधले ते दादा होते. माया अपार्टमेंटमध्ये केंद्रात स्वामीजी आले की प्रथम उदबत्ती ओवाळत असत आणि आरतीनंतर मग स्वामी मकरंदनाथ अभंग ज्ञानेश्वरीचे वाचन करत असत. ते त्यांचं भावपूर्ण आणि शांत वाचन खूप आवडायचं। माझी बायको गौरीचे माहेर स्वामी मकरंददांच्या घराच्या खूप जवळ होते आणि स्वामीजी त्यांच्या घरातले मुख्य वडीलधारी व्यक्तीच होते। आमचे लग्न स्वामी मकरंददांच्या मार्गदर्शनाखालीच नक्की झालं। त्यावेळचं त्यांचं प्रेमळ पण अत्यंत लॉजिकल स्वरूप खूपदा प्रत्ययास आलं। त्यांची अलोट कृपा आम्हा घरातील सर्वांवर आहे, त्याची उतराई आम्ही कधीही होऊ शकत नाही। स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताई 1999 आमच्या लग्नानंतर पाद्यपूजेला आले होते। त्यावेळचे सर्व फोटो आणि आठवणी अजून जपून ठेवले आहेत। नजीकच्या काळात काही महिन्यापूर्वी स्वामीजी आणि मातोश्री मधुराताईंची पाद्यपूजा करण्याचे परमभाग्य आम्हाला परत लाभले। पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री मधुराताईंच्या आगमनाने आमचे घर आनंदाने उजळून गेले होते। पूजनीय स्वामीजींबरोबरच मातोश्री मधुराताईंचे अकृत्रिम रुजू आणि प्रसन्न व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक विशिष्ट स्थान करून आहे। पूजनीय स्वामीजींच्या चरणी डोकं ठेवताना तीच वात्सल्यपूर्ण आणि खोल अंतकरणाचा ठाव घेणारी दृष्टी, तीच प्रेमळ थाप जी स्वामी माधवनाथांच्या चरणी लाभायची ती लाभते। स्वामीजी, आपण आपल्या पराकोटीच्या क्षमाशीलतेमुळे माझे अनेक अपराध पोटी घालून सतत कृपेचा वर्षाव केलात। तुमच्या संतत कृपेला मी पात्र हो आणि स्वामीजी तुम्ही सांगितलेल्या साधन पथावर क्रमण करण्याची दृढ बुद्धी राहो, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना। स्वामी स्वरूपानंद रचित वरप्रार्थनेचा आधार घेऊन हे गुरुस्तवन आपल्या श्रीचरणी समर्पित करतो। नको भोग नको त्याग, नको विद्या नको कला, अवीट पद पद्मांची अमला भक्ती दे मला।
कालच आषाढी एकादशी झाली। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायांचं दर्शन घेण्याकरता लाखो भाविक पंढरपूरला जमले। काल झालेल्या गुरुपूजना अगोदर आपणही स्वामीजींबरोबर पांडुरंगाचे सावळ्या परब्रह्माचे असे प्रातिप दर्शन घेतले। त्यावेळेस मला आठवलं, पंढरपूरच्या आनंद यात्रेत रोज ध्यानानंतर स्वामीजींबरोबर असंच आपण पांडुरंगाचं प्रातिप दर्शन घेत होतो। अशा या पंढरपूरचं आणि पांडुरंगाचं महत्व सांगणारा एक अभंग रचला आहे संत श्री सेना महाराजांनी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। या अभंगाचे भावपूर्ण असे गायन आता आपण ऐकूया सद्भक्त अभिजित हळवे यांच्याकडून।
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताची जा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेट ताची जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमाया सुखाची उपमा सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमाया सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे अवघी तीर्थे अवघी तीर्थे जाता पंढरीसी जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे दावा कोठे दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीसी ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ऐसा वेणुनादी काना दावा काना दावा काना दावा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेट ताची जाता पंढरीसी ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे पाहता निर्धार नाही कोठे नाही कोठे नाही कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी आ सेना म्हणे खूण सांगितली संती निपम रे रे मप निपम रे मरे निरे सा ते ना म्हणे खूण सांगितली संती सेना सेना म्हणे खूण सांगितली संतिया परती विश्रांती न मिळे जीवाया परती विश्रांती न मिळे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी जाता पंढरीसी जाता पंढरीसी।
स्वामीजींची अनेक रूपं या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोरच उभी राहतात। पालखी सोहळ्याच्या वेळेस अभंगाच्या तालावर फेर धरून नाचणारे स्वामीजी, लहान मुलांचं कोड कौतुक करणारे स्वामीजी, व्यक्तिगत पातळीवरती अत्यंत मृदू बोलणारे स्वामीजी आणि त्याचबरोबर साधनेविषयी कुठलीही तडजोड नाही असं ठामपणे सांगणारे स्वामीजी, जेवढी आठवतील तेवढी रूपं थोडीच। स्वामीजींच्या कृपेने त्यांच्या सान्निध्यात राहून असे अनेक सुवर्णक्षण वेचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। अशाच अनेक सुवर्णक्षणांची पोतळी जवळ असलेल्या साधिकेचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत। आधी स्वामीजींची अनुग्रहित असणारी आणि आता त्यांची सून म्हणून त्यांच्याच परिवारातील घटक झालेली सद्भक्त सौ आरोही वझे आपलं भावपुष्प स्वामीचरणी अर्पण करेल।
श्रीराम, गुरुस्तवन करायचं कळलं तेव्हापासून विचार करते आहे, स्वामीजी माझ्यासाठी नक्की काय आहेत बरं? ज्ञानोबा म्हणतात, तू गुरुबंधू पिता, तूची आमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते, जैसा शिष्याते गुरु सर्वथा नेणे अभेरू, की सरिता ते सागरू त्याची केवी, ना तरी आपत्या ते माये, सांडूनी जरी जाये तरी ते कैसे नी जिये, ऐके श्रीकृष्णा। खरंच स्वामीजी माझे सद्गुरू आहेतच, पण पिताही आहेत आणि आता ते आमचं आयुष्यच झाले आहेत। स्वामीजी, माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडचणींची झळ मला लागायच्या आधीच तुम्ही आणि आई ती वरचेवर झेलता आणि तुमच्या पदराखाली सुखरूप ठेवता, असा मला बऱ्याचदा अनुभव येतो। ज्ञानोबा म्हणतात, जर एखाद्या लहान मुलाला आई सोडून गेली तर ते कसं बरं राहील? स्वामीजी, माझी ही स्थिती वेगळी नाही, तुम्ही आणि आई आता माझ्यासाठी सगळं काही आहात। आता तुमच्याशिवाय राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही। तशी मी लग्नाच्या आधीपासून केंद्रात येत आहे, 2011 साली माझा अनुग्रह झाला, नंतर केदारशी लग्न होऊन मी इथे आले आणि स्वामीजी आणि मधुरा मावशीच्या रूपात सासू सासरे नव्हे तर दुसरे आईबाबाच मिळाले। लग्नाचा आनंद होताच पण गुरुगृही राहायला मिळणार याची एक उत्सुकता होती। मंदार केदार आणि प्राजक्तासाठी स्वामीजी हे आधी बाबा होते आणि मग त्यांचे सद्गुरू झाले, पण माझ्यासाठी हे थोडं वेगळं होतं। ते आधी माझे सद्गुरू होते आणि मग माझे सासरे म्हणजे बाबा झाले। सुरुवातीला मी त्यांच्याशी बोलायला थोडी घाबरायचे, पण रोज ऑफिसमधून आल्यावर ते न चुकता विचारायचे, काय ग दमलीस का? त्यातही मी हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचे। या व्यतिरिक्त मी त्यांच्याशी आपणहून जाऊन कधीच बोलायचे नाही। तेव्हा माझ्या आशा वागण्याचा त्यांना काय वाटत असेल असा विचार आता केला तर याचं मला खूप वाईट वाटतं, पण त्यांनी असं मला कधीही जाणवू न देता प्रेमाने हळूहळू बोलतं केलं। लग्नानंतर 2-3 महिने झाले असतील, एका शनिवारी सकाळी सहजच बाबांनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली। ते म्हणाले, मधुराताई जेव्हा इथे आल्या लग्न होऊन तेव्हा आमचे आजोबा म्हणजे दादा त्यांना म्हणायचे, अगं तू आत्ता घरात समज 10 कामं करतेस तर उद्यापासून प्रयत्नपूर्वक 11 कामं कर असं करत करत कामाचा आवाका वाढवत जायचा आणि आज आपल्यासमोर मधुराताईंचं जीवन आहेच, केवढा कामाचा आवाका आहे त्यांचा। एक दिवस सकाळी केंद्राच्या आधी आम्ही चहा पीत बसलो होतो तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले, आपल्याला जेव्हा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल कोणी काही वाईट सांगत असेल तर आपण ते नुसतं ऐकून घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल आपलं मत दूषित करून घेता कामा नये। कोणीही येऊन आपल्या चष्म्याला रंग देत असेल तर त्याच रंगाने जग बघायचं नाही। हा एक छोटा संवाद पण आयुष्यातली खूप मोठी शिकवण देऊन गेला। अजून एक प्रसंग, प्रेग्नन्सीमध्ये मला शेवटचा 1 महिना बेडरेस्ट होती, बेडरेस्ट आहे म्हणून आरोहीला घरी नेऊ का असा प्रस्ताव माझ्या आईने दिला, पण तेव्हा आई आणि बाबा दोघांनी सांगितले फक्त बेडरेस्ट आहे म्हणून तिला आम्ही लवकर माहेरी पाठवणार नाही, बरी असती तर ती इथेच राहणार होती ना। आणि खरंच आईबाबांनी दोघांनी माझी खूप काळजी घेतली आणि आधी ठरलेल्या दिवशी मी माहेरी गेले। बेडरेस्ट लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी बाबा खोलीत यायचे, बसायचे, कधी कधी विनोदी किंवा आध्यात्मिक पुस्तकं आणून द्यायचे। आज मागे वळून पाहताना जाणवतं वास्तविक तो काळ खूप अवघड होता, पण फक्त स्वामीजींमुळे आणि आईंमुळे मी शांत राहू शकले। आता मला जाणवतं माझ्यात एवढं सगळं शांतपणे सहन करण्याची शक्ती त्यावेळेस स्वामीजींनीच मला दिली। बेडरेस्टच्या काळात आई माझं सगळं करायचं, मला उठायचं नसल्यामुळे त्या जेवणाचा ताट पण हातात आणून द्यायचा। तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे 2 पोळ्या आणि भात असा माझा आहार होता, पण पान वाढताना त्या कधीच मला 2 पोळ्या एकत्र वाढत नसत। आधी एक गरम पोळी, मग ती संपली की दुसरी गरम पोळी आणि मग भात, असं करून ते वाढत असत। त्यासाठी त्यांना खूप खेपा माराव्या लागत असत। एक दिवस मी त्यांना म्हटलं, एवढा खेपा कशाला मारता, सगळं एकत्र वाढून दिलं तरी चालेल। त्या म्हणल्या, अगं मग ते अन्न गरम कसं राहील, टेबलवर जेवताना आपण असं वाढून घेतो का, तसंच करते मी आणि एवढं चालायला मला काही त्रास नाही होत। स्वामीजींच्या कृपेनी सर्व बाळंतपण व्यवस्थित पार पडले। त्यानंतर मी बाबांना आणि आईंना उद्देशून एक पत्र लिहिलं, त्याचा आशय असा होता की तुम्ही होतात म्हणून सगळं छान पार पडलं, रमा पण व्यवस्थित आहे आणि तुमची आमच्या सगळ्यांवर अशीच कृपा राहू देत, आम्हाला नेहमीच तुमच्या जवळ ठेवा। त्याचं उत्तर देताना बाबा म्हणाले, अगं तुझ्या रूपाने मला माझी मुलगीच मिळाली आहे। या वाक्याने मला जन्माचा आधार मिळून गेला। मी एका आयटी कंपनीमध्ये जॉब करत होते, जवळपास 9-10 तास ऑफिसला जावं लागायचं। रमा झाल्यावर या रुटीनमध्ये ती मला नीट भेटायची नाही, मी घरी येईपर्यंत ती झोपाळलेली असायची। रोज संध्याकाळी मला ऑफिसमध्ये याची अस्वस्थता यायची, म्हणून मी थोडा चॅलेंजिंग असा डिसिजन घ्यायचं ठरवलं। मी ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला। आईबाबांशी या विषयावर चर्चा करत होते, त्या दोघांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि बाबा मला म्हणाले, सोड तू नोकरी। ऍक्च्युली जेव्हा शेवटचा दिवस झाला त्या दिवशी मी घरी आले, मनात थोडा डाऊट होता, थोडी अस्वस्थता होती, वाईट वाटत होतं की काल परवापर्यंत कमावणारी मी आजपासून फायनान्शियली डिपेंडंट झाले, याचं अस्वस्थता होती। त्याविषयी त्याच दिवशी मी बाबांशी बोलले, ते मला म्हणाले, आत्ता रमाला तुझी गरज आहे, तू तिच्याकडे लक्ष दे, मधुराताईंकडून घरकाम शिकून घे, पैशाची काळजी तू करू नकोस। ऑफिस बंद झाल्यापासून रोज त्यांचं आयुष्य खूप जवळून पाहायला मिळतं, लोकांसाठी घेणारे कष्ट ते प्रकर्षाने जाणवतात, इतरांसाठी त्यांचं जगणं बघताना खूप काही शिकायला मिळतं। एका मंगळवारी आमच्या घरी एक बाई आल्या होत्या, त्या कुठल्या तरी गूढ विद्येच्या मागे लागल्या होत्या। स्वामीजी नुकतेच खालून भेटीगाठींचा कार्यक्रम करून वर आले होते, त्यानंतर त्या बाई बाबांना शिकलेल्या गूढ विद्येविषयी सांगायला लागल्या। स्वामीजी त्या बाईंना परोपरीने समजावत होते की ही गूढ विद्या म्हणजे परमार्थ नव्हे. गूढ विद्येचा तसा आपल्या जीवनाला काहीच उपयोग नाही. जीवनात शांती असायला हवी. शांती स्वस्थता फक्त परमार्थाने मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही याच्या मागे लागू नका. तुमच्या साधनेचा उपयोग गूढ विद्येसाठी करू नका. शुद्ध परमार्थ करायचा असेल तर या गोष्टी डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत, असं बाबा त्यांना जवळपास 2 तास समजावत होते. 2 तासांनंतर त्या बाई गेल्या आणि बाबा त्यांना दारापर्यंत सोडून परत आले. जेवायची वेळ होत आली होती. त्या मंगळवारी बाबा सलग 9:30 ते 1 बोलत होते. आत आल्यावर आई त्यांना म्हणाल्या, दमला असाल ना? ते फक्त हसले आणि म्हणाले, अगं हेच तर माझं काम आहे. स्वतःची पर्वा न करता लोकांसाठी जगणं म्हणजे काय हे यातून दिसून येतं. एकदा रमानी काहीतरी हट्ट केला म्हणून मी रमाला ओरडले आणि थोडं मारलं. तिला मारल्यावर मला अतोनात त्रास झाला. तेव्हा बाबांनी मला सांगितलं की मुलांना शिस्त लावणं हे आई वडिलांचं काम असतं. त्यात मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. एखाद्याला घडवताना जसा ज्याला घडवतोय त्याला त्रास होतो, तसाच त्रास जो घडतोय त्यालाही होतोच. ते रोज न चुकता मुलींशी खेळतात. एकदा बाबा आणि मिलिंद काका केंद्रातून घरी आले आणि घराच्या दारात राधारमाने आबांना धरलं. त्या त्यांच्या मागे लागल्या की तू इथेच ज्ञानबा तुकाराम म्हण. आबांनी मुलींचा हट्ट पुरवलाच पाहिजे. त्यामुळे लिफ्ट समोरच्या पॅसेजमध्ये बाबा, मिलिंद काका, राधा, रमा, रेवती आजी आणि मधुरा आजी असे सगळे ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल असा गजर करत होते. मुलींशी नेहमी ते त्यांचे आबा होऊन खेळतात. कधी कधी राधारमाच्या हट्टाखातर ते घोडाघोडा करून त्यांना पाठीवर बसवून घरात फिरवतात, तर कधी दोघींना कुशीत घेऊन त्यांच्याशी गप्पा मारतात, तर कधी त्यांना शाळेत सोडायला किंवा आणायला त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आवर्जून स्वतः गाडी चालवत येतात. नुकताच आमचा लग्नाचा वाढदिवस होऊन गेला. मी आणि केदारनी आईबाबांना आणि आजींना नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी मला, केदारला आणि मंदार प्राजक्ताला एकत्र बसवलं आणि सांगितलं, तुमचा संसार आता सुरू झाला आहे, तो छान करा, मुलींना छान वाढवा, पण त्याच्या मर्यादा मात्र ओळखून राहा, चांगलं आयुष्य जगा, आपल्याला मिळणारा वेळ कसा घालवायचा ते ठरवा आणि परमार्थ मात्र करत राहा. मध्यंतरी मला कसली तरी अस्वस्थता आली होती. माझी खूप चिडचिड होत असे. मी आतून अजिबात शांत नव्हते. मला कळायचं नाही की काय होतंय. रमाने काही हट्ट केला किंवा उगाच आरडाओरडा केला हे निमित्त होऊन मला रडायला यायचं. मी जवळपास बाबांकडे आणि आईंकडे रोज रडायचे. एका गुरुवारी संध्याकाळी बाबांनी मला विचारलं, राजा तू उद्या माझ्याबरोबर भुगावला येतेस का? रमाचं काय असा विचार मनात येताच आई म्हणाला, रमाला इथेच ठेव, मी आहे. मी लगेच हो म्हणाले. बाबांबरोबर भुगावला गेले, ध्यानाला बसले. एकांतात मन बरंच शांत झालं. बऱ्याच प्रमाणात मला शांत वाटलं. पण याच अस्वस्थतेबद्दल मला एकदा आईबाबांशी बोलायचं होते. कसं बोलावं, कधी बोलावं, काय बोलावं आणि बोलावं की नाही याचा विचार करण्यातच माझे खूप दिवस गेले. शेवटी एका रात्री असह्य होऊन मी 11 वाजता त्यांच्या खोलीत गेले. त्यांना म्हणाले, बाबा मला थोडं बोलायचंय. दिवसभर दमलेले असूनही ते दोघही म्हणाले, अगं बोल ना. मी त्यांना म्हणाले, मी नोकरी सोडली आहे, राधारमाच्यात वेळ जातो, पण दुपारी रिकामा वेळ मिळतो तेव्हा मात्र मला मन खात राहतं. मला गिल्टी वाटतं की आपण आयुष्यात काहीच न करता बसलोय. त्यावर बाबांनी मला सांगितलं, तू निवांत रहा, मस्त रहा. आर्थिक गरज नसताना धकाधकीचं आयुष्य जगण्यात काय पॉइंट आहे? त्यापेक्षा तुला मिळालेल्या वेळात तू काहीतरी वाचन कर, परमार्थ कर, शांतपणे आयुष्य जग. समाधानात राहण्याचा निश्चय केला पाहिजे. दरवेळी अनुकूल परिस्थिती नाही म्हणून समाधान नाही असं नसतं. समाधानी आनंदी राहण्याचा निश्चय असला पाहिजे. आहे त्या परिस्थितीत आनंद असायला हवा. बाबा, आता मी आनंदात आणि समाधानात राहण्याचा निश्चय केला आहे. शेवटी स्वामीजींच्या चरणी हीच प्रार्थना करते. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली ती ढळेना, तुटो संशयो धीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेच आता. हरिओम.
आजच्या सर्व मनोगतांमधून आपल्या सर्वांच्याच मनातले भाव प्रगट झाले आहेत. रोजच्या आपल्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनातूनही जर आपण सद्गुरु सहवासाचा साधनेचा समतोल राखू शकलो तर आपल्या जीवाचं कल्याण होईल हे निश्चित. स्वामीजी, सर्व साधकांच्या वतीने मी आपल्याकडे अशी प्रार्थना करतो की आमची साधना नियमित राहावी आणि तुमच्या आनंद स्वरूपाकडे आमची वाटचाल अधिक गतीने व्हावी, याकरता आपणच आम्हाला शक्ती द्यावी. हरिओम तत्सत. आता यानंतर सद्भक्त श्री मंदार व सद्भक्त सौ मृणालिनी भाटवडेकर स्वामीजींचं औक्षण करतील.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजेशी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुन, स्वरूप खुन दाविसी अर्धा. माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड सांदणे, अखंड सांदणे चकोर चिद्ध. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाही ठेवी. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा। ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा। बावे नमुनी पदकमला वरिठे वियनामाथा, ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था। प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता। ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा। बावे नमुनी पदकमला वरिठे वियनामाथा, सोहम हंसारूढ़ राहुनी शांत विषि आरता, स्वामी तु शांत विषि आरता। नाथ पंथिसी खून दाविषि उन्मनि सुख भक्ता। हो आळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा। बावे नमुनि पदकमला वरिठे वियनामा, भावधरुणि आशातक दैसा शरणयै मेघा, दैसा शरणयै मेघा। दासमनेमि अनन्य दैसा धाव पाव वेगा। ओ आळु आरती स्वामी मकरंदनाथ, स्वामी मकरंद। भावे नमुनि पदकमला वरिठे वियनामाथा, भावे नमुनि पदकमला वरिठे वियनामाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम काही निवेदन आहेत।